चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट, सोमवार 2 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजारात कमी मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30 व्यापार 3,190 रुपये ते 3,230 रुपये होता। गुजरातमध्ये जुन्या M30 व्यापार 3,150 रुपये ते 3,190 रुपये होता, तर नव्या M30 व्यापार 3,190 रुपये ते 3,230 रुपये होता। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,460 रुपये ते 3,480 रुपये राहिला, तर M30 व्यापार 3,540 रुपये ते 3,560 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30 व्यापार 3,400 रुपये ते 3,410 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमजा 150 असलेल्या व्हाईट शुगर चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,900 रुपये ते 24,000 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमजा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,200 रुपये ते 24,300 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $375 ते $376 पर्यंत आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $398.40 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 14.13% होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 72.74 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिओलचा व्यापार 4.47 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,300 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $45.08 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 153.27 अंकांनी खाली येऊन 38,144.02 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 69 अंकांनी खाली येऊन 11,132.75 अंकावर बंद झाला।